नमस्कार, माझं नाव मोहन कर्णिक. माझं पुस्तक साठवणींचा कोलाज यातील शंकर झगडे हे प्रकरण आपल्यासमोर सादर करतो. ठाण्यात कृष्ण जन्म म्हणजेच जन्माष्टमीची रात्र दुसऱ्या दिवशीचा दहीकाला उत्सव वर्षानुवर्षे जोमाने चालू असायचे. दहीकाला म्हणजे गोविंदाच्या हातात राजकारण्यांनी आणि टी व्ही चॅनल्सवाल्यांनी चांगलेच तोंब माजवले आहे. पण मला माझ्या बुजुर्गांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यावरून ठाण्यात विशेषतः चरई शंकर दगडे हे एक असे व्यक्तिमत्व होते जे सर्वात वरच्या थरावर चढून हंडी फोडण्यात पटाईत असायचे. त्यामुळे शंकर दगडे चढाईत लोकप्रिय असायचे. त्याच लोकप्रियतेचा लाभ घेऊन असेल कदाचित, पण सर्वांना माहीतच आहे की बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची पायामुळे मुंबईपेक्षा ठाण्यात जास्त पकड घेऊ लागली. तेव्हा दहीहंडीमुळे प्रसिद्ध असलेले शंकरदाजी दगडे चढाईतून दरवेळेस नगरसेवक म्हणून निवडून यायला लागले. आमच्या घराजवळ राहत असल्यामुळे तसेच त्यांच्याकडे लँडलाईन टेलिफोन उपलब्ध असल्यामुळे आम्ही काही अतिमहत्त्वाच्या कारणासाठी त्यांचा फोन नंबर नातेवाईकांना दिलेला असायचा. सर्वांना सांगितले असल्यामुळे काही महत्त्वाचे कारण असले तर शंकर दगडे यांच्याकडे आमचा फोन यायचा. तेही समोरच्या व्यक्तीला 10 मिनिटांनी पुन्हा फोन करा, मी कर्णिकांकडे निरोप पाठवतो म्हणून सांगायचे. आमच्या घरून कोणीतरी त्यांच्याकडे पोहोचायचे आणि पुन्हा फोन आला तर संभाषणही व्हायचे आणि आम्हाला अतिमहत्त्वाचा निरोप पोहोचायचा. असाच एक फोन घ्यायला मला त्यांच्या घरी जायचा योग आला आणि स्वतः शंकर दगडेंशी संवाद साधायला मिळाला. त्यांचे ते पॉश घर पाहून अप्रूप वाटायचे. इतकेच काय, माझ्यासारख्या सामान्यांशीही त्यांनी अत्यंत निवांतपणे गप्पा मारल्या. ते अनुभवून मी खूपच भारावून गेलो. ठाण्याचे प्रसिद्ध शिवसेना नेते आनंद दिघे हे एका कार्यक्रमासाठी आमच्या गल्लीत शंकरदाजी दगडेंनी आमंत्रित केल्यामुळे आले असताना अगदी जवळून आनंद दिघेंना पाहण्याचा योग आला होता. अनेक वेळा माझ्या बरोबरच्यांकडूनही ऐकत होतो की आनंद दिघेंचे डोळे म्हणे लाखात एखाद्याचे असावेत असे आहेत. त्यामुळे माझ्या बरोबरच्यांना काही करून आनंद दिघेंना बघायचेच होते. त्यांनी दिघेंना पाहिले आणि उत्साहात मला विचारले, खरंच रे काय डोळे आहेत ना, लाखात एक आहेत. मला काही त्यात विशेष वाटत नसल्यामुळे मी आपले सहज म्हटले, हो आणि नाक तर अब्जावधींमध्ये एक आहे ना. आता हे मी उपहासात्मक बोललो आहे हे त्यांना समजलेही नाही, पण त्यांचे आनंद दिघेंना प्रत्यक्ष उपहाण्याची उत्सुकता मात्र पूर्ण झाली होती. सरईच्या नाक्यावरच्या ऐदळजी रोडवरून दुबियाळीकडे जाणाऱ्या गल्लीच्या समोर एक देशी दारूचा बार होता. त्याचे नाव सिमला बार. तो शंकर दगडेंचा होता. त्यांचा आणखी काही उद्योग असेलही, पण त्या सिमला बार द्वारे आणि नगरसेवक असल्यामुळे संपूर्ण दगडे कुटुंबाला त्यांनी आधार दिला होता. आपली सर्व भावंडे, मग त्यात त्यांचे सगळे भाऊ बहीण भावा बहिणींची मुले इत्यादींना वेगवेगळे छोटे मोठे व्यवसाय उद्योग करण्यासाठी शंकरदाजी दगडेंनी होईल तेवढी मदत वेळोवेळी केली आहे. एवढेच काय तर अगदी साध्यात साधा असणाऱ्या त्यांच्या सर्व धाकट्या भावाचे गोविंदचे काही आजाराने निधन झाले, पण त्याच्या साधेपणाकडे दुर्लक्ष न करता त्याचा अंत्यसंस्कारही 4 चौघांसारखा झाला पाहिजे या एकमेव हट्टाने म्हणा. पण त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी शंकरदाजी दगडेंनी चक्क चंदनाची लाकडे मागवून मोठ्या भावाचे कर्तव्यही इमानीत बरे पार पाडले. सर्वसाधारणपणे मी असे पाहिले आहे की जरा नाव मिळाले, 4 पैसे हाताशी आले की माणूस जवळपासच्या पण बिनकामाच्या माणसांना किंमत देईनासा होतो. पण शंकर दगडे मात्र याला अपवाद होते. ते दानशूर होते. त्यांनी सर्वांना सडळ असते मदत केली. धन्यवाद.